Ты добрый, он был бон твой. नमस्कार. सर फ्रान्सिस की मधून बोलतोय. सर आमचा इव्हेंट झाला होता पुण्यामध्ये, तुम्ही विजिट केला होता का सर इव्हेंट? सर तुम्ही इंटरेस्टेड आहात का कुठं फ्लॅट घेण्यासाठी? ओके सर, नो प्रॉब्लेम. फक्त जस्ट इन्क्वायरी करण्यासाठी कॉल केला होता. थँक्यू सर.